नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये आपण मागच्या काही सत्रांपासून स्मार्ट हा जो प्रोग्राम ब्रह्माकुमारी झऱ्यात आयोजित केला जातो, विशेषतः मेडिकल प्रभागाद्वारे, ह्याच्याबद्दल अधिक माहिती आपण डॉक्टर सचिन ह्यांच्याकडून घेत आलेलो आहोत. ह्यातील अजून काही भाग अजूनही उरलेले आहेत, भरपूर माहिती आपल्याला डॉक्टर सचिन ह्यांच्याकडून घ्यायची आहे. त्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांबरोबर उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, आपलं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या वेळेला जेव्हा आपण हे सत्र थांबवलेलं होतं त्यावेळेला आपला विषय चाललेला होता, तर तो होता की काही मुलं फार क्रोधित होऊन जातात. तर क्रोध हा नॉर्मली सगळ्यांमध्येच बघायला मिळतो आपल्याला. ह्या विषयावर तुम्ही आम्हाला माहितीही मागच्या वेळेला सांगितलेली आहे, तरी सुद्धा ज्या लोकांचं कुठेतरी राहिलंय त्यांच्यासाठीच का असेना, पण परत एकदा आम्हाला हे जाणून घ्यायचंय की एक्झॅक्टली क्रोध म्हणजे काय किंवा क्रोधाची व्याख्या तुम्ही काय कराल.
तुम्ही आता जसा शब्द वापरला की नॉर्मली सगळ्यांमध्ये असतो, भरपूर लोकांची अशी मान्यता आहे की क्रोध हा नॅचरल आहे आणि तो असलाच पाहिजे किंवा क्रोध केल्याशिवाय काम होत नाही. हे सगळे ज्या मान्यता आहे त्याच्याबद्दल आपण बघणारच आहोत. क्रोध ही एक भावना आहे आणि ही भावना आपल्यामध्ये मनुष्यामध्ये जेव्हा जागृत होते त्यावेळेला मनुष्याचं बुद्धी असते ती जजमेंट बरोबर देत नाही आणि त्यावेळेला त्याच्याकडून चुकवण्याची शक्यता जास्त असते. तर जसं आपण स्लाइड मध्ये बघणार आहोत की क्रोध ही टेम्पररी थोड्या वेळेचा हे पागलपण आहे, त्या वेळेसाठी आपण वेडे झालेलो असतो आणि त्या वेड्याच्या झटक्यात काही आपण करू शकतो. क्रोधला आपण नॅचरल म्हणणे योग्य नाही असं मला वाटतं, कारण ज्या वेळेला आपण नॅचरल असतो तेव्हा आपल्याकडून चुका होण्याची शक्यता कमी असते, पण क्रोध मध्ये मनुष्याकडून भरपूर चुका होतात. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे की क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो. क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणजे क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा एकदा नाश झाला की मग तुमचा सर्व नाश होतो. क्रोधाच्या आवेगामध्ये भरपूर लोक भरपूर काय करतात. मी असं पाहिलेलं आहे की क्रोधाच्या आवेगामध्ये मर्डर होते. एक आई आपल्या मुलाला मारू शकते किंवा एक सुशिक्षित समजूतदार माणूस जेव्हा त्याला क्रोध येतो त्या क्रोधाच्या आवेगात तो काहीही म्हणजे काहीही करू शकतो, कारण त्यावेळेला बुद्धी आपली जागेवर नसते. आणि आमचा असा अनुभव आहे भरपूर वेळा लोक क्रोध केल्यानंतर त्यांना पश्चाताप होतो, त्यावेळेला तर त्यांची बुद्धी होश मध्ये नसते. त्यामुळे क्रोध एक पागलपण आहे, टेम्पररी पागलपण आहे आणि त्यावेळेला व्यक्ती आपल्या होशो हवास मध्ये नसतो आणि त्याच्याकडून चुका होण्याची शक्यता भरपूर वाढतात.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता जी व्याख्या सांगितली की चुका होण्याची खूप शक्यता असते अशा व्यक्तींकडून, परंतु ह्या क्रोध जो येतो किंवा एखाद्या जसं आम्हाला असं वाटतं की क्रोध येणं गरजेचं आहे, नाही आलं तर कामही होत नाहीत, ही समजूत तुम्ही मागेही आम्हाला समजावून सांगितलं की प्रेमानी ही गोष्टी होऊ शकतात म्हणून, परंतु ह्याची कारणं जी आहेत ती काय आहेत. सर्वसाधारण माणसामध्ये क्रोध येजो येतो, मोठ्या मोठ्या गोष्टीवर तर आम्ही असंच म्हणतो की ह्याच्यामुळे आला, ते झालं म्हणून झाला, हे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच सांगतो सुद्धा. परंतु तुम्ही एक डॉक्टर आहात, एक तुम्ही समुपदेशन करता, एक काउन्सिलर आहात, तुम्ही ह्या बाबतीत काय सांगाल की काय कारणं आहेत क्रोधाची.
मानसशास्त्रामध्ये याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे आणि आपण सर्व जाणतो आपल्याला केव्हा केव्हा क्रोध येत होते. भरपूर काही याच्यामध्ये थिंकिंग पॅटर्न्स आहेत, लोकांच्या मान्यता आहेत. जसं आपण पहिलं बघितलं तसंच मी बघितलंय की काही लोक जे असतात ते म्हणतात की आम्हाला तसा राग येत नाही, आम्ही तसे फार शांत आहोत, पण एखाद्याने खोटं बोललं तर आम्हाला सहन होत नाही. आता ही बोलण्याची पद्धत पण अतिशय टिपिकल आहे. त्यावेळेला ते जस्टिफाय करत असतात की खोटं बोललं त्यावेळेला क्रोध करणं योग्य आहे. किंवा दुसरे लोक असतात, आम्ही त्यांना बघितलं आहे की आम्हाला राग अजिबात येत नाही, आम्ही कधीही रागवत नाही, पण अन्याय जर झाला तर अन्याय आम्हाला सहन होत नाही आणि तेव्हा आम्ही रागवतो. दिस इज ऑल्सो कॉज, दीज आर टू डिफेन्स मेकॅनिझम. सर्वसाधारणपणे मुख्य कारण रागाचं आहे की जेव्हा दुसरे लोक आपल्या इच्छेप्रमाणे वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो, किंवा एखादी घटना आपल्या इच्छेसारखी घडत नाही जसं आपण स्लाइड मध्ये पाहणार आहोत तेव्हा आपल्याला राग येतो. आणि आम्ही बघितलंय की अशा वेळेला चांगले चांगले लोक पण रस्त्यावर उतरतात. मला एक घटना आठवते की गाडी चालवताना मुंबईमध्ये ट्रॅफिक असतं भरपूर, तर एक सुंदर मोठी गाडी कार आणि त्याच्यामध्ये एक टायवाला माणूस मॅनेजर असेल बहुतेक. पण ट्रॅफिक मध्ये तुम्हाला माहिती आहे की लोक कशी पण गाडी चालवतात, तर एकाने त्याला कट केलं तर त्याला एवढा राग आला त्याने पुढे त्याला ओव्हरटेक करून आणि तो खाली उतरला गाडीतून आणि त्याने तिथे मारामारी चालू केली. तर ज्या वेळेला क्रोध येतो तर काही कारण असतं, जे दुसरे चुका करतात त्यांनी सुद्धा मला क्रोध येऊ शकतो. जसं आपण स्लाइड मध्ये बघणार आहोत की जर माझ्या इच्छेप्रमाणे नाही झाली एखादी गोष्ट तर साहजिक मला क्रोध येणं असतं. आणि आम्ही बघितलं की काही वेळेला हे लहानपणाच्या सवयी पण असतात. जसं एखादं लहान मुलं असतं त्या लहान मुलाचा स्वभाव असतो की त्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर रागावतो, रागावला की मग आई त्याला किंवा वडील म्हणतात अरे बाबा तू गप्प रा आम्ही तुला देतो आणून म्हणून. हे लहानपणाचं बिहेवियर घेऊनच काही जण पुढे क्रोधाला एक शस्त्र म्हणून वापरतात. तर चाइल्डहूड बिहेवियर आहे ज्याला आम्ही ऑब्सेशन म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा राग येतो. जेव्हा आपण एखादी घटना आठवतो भूतकाळातली तर त्या घटनेला आठवून देखील राग येण्याची शक्यता असते. त्याचा आताच्या घटनेशी काही संबंध नसतो पण एक ट्रिगर बनतो, आताची घटना त्या भूतकाळातील घटनेला बाहेर काढते आणि मला राग येतो. तर वर्तमान घटना भूतकाळातील घटनेला जागृत करून रागाला जन्म देते. आणि भरपूर वेळेला आम्ही असं पण बघितलंय की जे लोक भावना व्यक्त नाही करत, आपल्या भावनांचं दमन करतात, त्यांचा अचानक स्फोट होतो. भरपूर महिने त्यांनी दाबून ठेवलेलं असतं आणि भावनांचा निचरा झालेला नसतो, ते अचानक त्यांना आम्ही बघतो. आणि त्यावेळेला सगळं उदार ह्याला तर कधी रागावताना पाहिलं नाही, ह्याला काय झालं अचानक. अचानक काही झालेलं नसतं, भरपूर दिवस महिने त्यांनी दाबून ठेवलेले असतात आपल्या भावना आणि ते अचानक एक अशी स्टेज येते की तेव्हा त्याला तसं ठेवणं फार मुश्किल जातं आणि त्याचा भडका उडतो. तर हे असतं की भावनांचं दमन करणं. याच्या उलट पण असं होऊ शकतं की हे लोक जे भावनांचं दमन करतात ते गिल्ट किंवा आत्मग्लानीमध्ये जाऊन मग डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. तर डिप्रेशन पण क्रोधाचंच एक रूप आहे. क्रोध बाहेर व्यक्त केला जातो, डिप्रेशन वाली एनर्जी आतमध्ये जाते आणि ती आत्मग्लानी मध्ये तिचं रूपांतरित होतं. अशी क्रोधाची प्रमुख कारणं आहेत. काही लोकांमध्ये आम्ही बघितलंय की जेव्हा ते डिस्कशन करत असतात, आम्ही बघितलं डिस्कशन अतिशय सुंदर, अचानक डिस्कशन हॉट व्हायला लागतं. हॉट म्हणजे त्याच्यातली तीव्रता वाढत जाते चर्चा आणि त्यांना कळतं की आता मी हरणार आहे या डिस्कशन मध्ये. मग जसं त्यांना वाटतं हरायला लगेच ते रागवतात. जेव्हा तुम्ही डिस्कशन मध्ये हरायला आता तुम्हाला ते सहन होत नाही आणि तेव्हा तुम्ही रागवता. काही लोक आहेत ते आपला वीकनेस कव्हर करण्यासाठी पण रागवतात. मी तर भरपूर लोकांना पाहिलेलं आहे की ह्याला ना एखादं काम सांगितलं आणि त्याला ते करायचं नसेल तर तो लगेच रागावतो आणि रागावलं बोला जाऊ देवा तू नको करू त्यापेक्षा गप्प राहा पण तू रागावू नकोस. तर लोक ह्या क्रोधाला अतिशय सुंदर रित्या शस्त्राच्या रूपाने व्यक्त करतात. मला काही काम करायचं नसलं तर मी रागवणार आणि रागवल्यावर सगळे डिस्टर्ब होतात त्यापेक्षा भाऊ मला कायला काम सांगितलं सांगितलेलं बरं. काही लोक असतात ते टाळाटाळ करण्यासाठी प्रोक्रास्टिनेट म्हणा त्यांचे जे कर्म असेल त्याला पोस्टपोन करण्यासाठी पण ह्याचा वापर करतात. तर क्रोध ह्या सगळ्या प्रकारांनी त्याचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय सूक्ष्म म्हणजे जे आम्ही पाहिलंय फार कॉमन, ह्याला आम्ही मानसशास्त्रामध्ये प्रोजेक्शन म्हणतो. ह्याला मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे की वड्याचं तेल वांग्यावर. ऑफिसमध्ये मला बॉस काही बोलला असेल ठीक आहे ना, सगळ्यांसमोर त्याने माझा अपमान केला इन्सल्ट केला, माझ्यामध्ये राग नुसता उसळतो, काय करू, काही करू शकत नाही. तर काय करणार मी, ऑफिसचा राग घरी येऊन मी घरातल्यांवर काढतो. आणि एक तर अशी घटना घडली, मला फार आठवते ही घटना. एक हेड क्लार्क मुंबईमध्ये कामाला, अतिशय सुंदर हेड क्लार्क आणि चांगला कामाला, आणि चुका तर सगळ्याकडून होता. तर त्या दिवशी माहित नाही काय झालं तर हेड क्लार्कला त्याच्या बॉसने झापलं, झापलं हा मराठी शब्द आहे, मग त्याचा इन्सल्ट केला आणि त्याच्यावर रागवला, आणि रागवलं तर रागवलं सगळ्यांसमोर त्याला रागवलं. आता झालं ह्याच्यामध्ये आतमध्ये तो राग होता बॉसचा, ह्याच्या आतमध्ये तो यायला लागला, इन्फेक्ट झाला. आता काय करणार, दिवसभर त्या अवस्थेमध्ये तो राहिला. तुम्ही विचार करा, सकाळी आल्याबरोबर तुम्हाला कोण इन्सल्ट करतो आणि दिवसभर तुम्ही डिस्टर्ब आहात, आणि तुमच्यामध्ये तो काही चूक नसताना किंवा मामूली चूक असताना त्याची आउट ऑफ प्रपोर्शन रिएक्शन, दिवसभर त्याने ते कसं तरी सहन केलं. आता त्यांनी काय केलं असेल, तो घरी आला, घरी आल्याबरोबर कोणावर राग काढला असेल,
घरच्यांवर.
पण घरच्यांवर कोणावर,
जवळ जर बायको असेल तर बायको नाही तर मुलं.
तर त्याने आल्याबरोबर सगळा राग तो बायकोवर काढला, मिसेस. आता बिचारी त्या दिवशी विशेष काळजी घेऊन घर साफ सफाई, आणि त्यावेळेला काहीतरी सणाचे दिवस होते तर डबे वगैरे सगळे धुवून तिने साफ करून ठेवलेले, ती तशीच थकलेली, आणि त्यात आल्याबरोबर हा झटका मिळाला. आता तिला कळलं की काहीतरी, पण ती आता काय करणार, तिचा राग वाढायला लागला. तर तिने काय केलं असेल,
भांडी आपटली.
भांडी नाही आपटली, भांडी चांगली, तसं स्त्रिया समजूतदार असतात, भांडी महाग असतात. तिने तो राग काढला तिच्या मोठ्या मुलीवर की तुम्ही सगळे कचरा करता, मला ऐकून घ्यावं लागतं म्हणून. आता ती मोठी मुली विचारते, आज तर मी काही केलं नाही, मी आज व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, मला का ऐकून घ्यायला. तर ती तिचा पण राग आला, तिने तो राग छोट्या भावंडावर काढला की तू सगळे पुस्तकं फाडतोस आणि कचरा करतोस, मला ऐकून घ्यावं लागतं. आता तो छोटा मुलगा डिस्टर्ब झाला, बोला आज तर मी काहीच केली नाही मस्ती, आज सगळं व्यवस्थित आहे, मी काय ऐकून घ्यावा. तर त्याचा राग वाढला, आणि त्याने काय केलं असावा, तर त्यांच्या घरी एक कुत्रा होता, त्याने घेतली काठी आणि त्या कुत्र्याला बदडायला लागला. आता तो कुत्रा पण शांत होता आणि त्या कुत्र्याचा राग वाढला, बोला अरे मी काय केलं, आज तर मी कुठे घाण केलेली नाही, मी व्यवस्थित आहे. आणि तो कुत्रा फ्रस्ट्रेशन मध्ये होता. आणि त्या दिवशी नेमकं असं झालं की या बॉसची फाईल आहे हा हेड क्लर्क घरी घेऊन आले, आणि बॉसला ती फाईल हवी होती. काय झालं असेल, तो बॉस घरात जसा आला, कुत्रा फ्रस्ट्रेशन मध्ये होता, तर कुत्रा जाऊन त्याला चावला. तर हे चक्र पूर्ण झालं, त्या बॉसने हेड क्लर्क, हेड क्लर्कने आपल्या बायकोवर, बायकोने मोठ्या मुलीवर, मुलीने छोटा, त्याने कुत्रा, कुत्र्याने बायको. त्यामुळे आम्ही म्हणतो ही पद्धत तुम्ही कधीही वापरू नका, कारण कर्माच्या सिद्धांतानुसार जर तुम्ही कोणाला डिस्टर्ब केलं, दुःख दिलं, तर तुमच्याकडे ते पुन्हा येणार. रागाच्या बाबतीत असं होतं की लोक एकाचा राग दुसऱ्यावर काढतात. जर ऑफिसमधून कोण घरी येऊन रागत असेल तर ऑफिसमध्ये काहीतरी, किंवा घरचा राग ऑफिसमध्ये काढतात. पण हे पण एक रागाचं प्रमुख कारण आहे, प्रोजेक्शन. तुम्हाला त्रास कुठे आहे, तुम्ही कुठे काढताय तो, तर हे प्रोजेक्शन. तर ही काही प्रमुख कारणं रागाची आहेत. या कुठल्याही कारणाने राग येऊ शकतो. इवन आम्ही बघितलंय, मागे पण आपण याच्यावर चर्चा केली, खास करून जे शिफ्ट ड्युटी वाले असतात, तर आम्ही बघितलंय शिफ्ट ड्युटी वाल्यांची जर झोप पूर्ण नाही झाली तर त्यांचा ब्रेन इरिटेबल होतो आणि ते लवकर रागवतात. मी स्वतः बघितलंय की आश्रमामध्ये असे काही असतात भाई बहिणी ज्यांची क्षमता नसते, पण ते सकाळी 2 ते 5 ह्या वेळामध्ये ध्यान करतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही, आणि तसे ते खूप चांगले असतात, धारणावाले असतात. पण जर त्यांची झोप भरपूर दिवस पूर्ण नाही झाली तर फटाक करून त्यांना राग येऊ शकतो. त्याचं कारण आहे की त्यांचा मेंदू हा चिडचिडा झाला, त्याची शक्ती संपलेली असते, कारण त्याला झोप नाही. मेंदूला झोप नाही मिळाली तर तो तुम्हाला रागवणार, डिस्टर्ब होणार तुम्ही. आणि एक कारण बायोलॉजिकल, की जर तुम्हाला पोटामध्ये तुमची शुगर कमी असेल, साखर रक्तातली जर कमी झाली, डायबिटीस वाल्यांचं मी म्हणत नाही, नॉर्मल व्यक्तीचे साखर जर कमी झाली तर ब्रेन इरिटेबल होऊ शकतो. डायबिटीस वाल्यांची साखर कमी झाली तर त्यांना घाम येणं, भीती वाटणे, चक्कर येणे अशी लक्षणं असतात. पण जर तुम्हाला जेवण नाही मिळालं, कारण भरपूर लोक आम्ही बघितले पित्तप्रवाह, त्यांना जर बरोबर 1 वाजता घड्याळ्याच्या काट्यानुसार जेवण नाही मिळालं तर त्यांचा संताप होतो, म्हणजे ते त्यांना कशात लक्ष लागत नाही आणि त्यांना राग येऊ शकतो. अशी पण कारणं आहेत रागाची, तर रागाची भरपूर कारणं आहेत.
डॉक्टर साहेब, खूप चांगली चांगली कारणं तुम्ही आम्हाला सांगितली की काय कारणं असू शकतात एखाद्या व्यक्तीला राग येण्यासाठी. परंतु एकदा तुम्ही म्हणतात की राग व्यक्त करा, एकदा म्हणतात राग व्यक्त करू नका, माणसाने ती व्यक्त तरी कशी करावी. कधी म्हणतात दमन त्याचं करू नये, किंवा मग तो व्यक्तही करू नये, मग माणसानी करावं तरी काय, ह्याची काय पट्टी काय आहे, म्हणजे केलं पाहिजे नाही केलं पाहिजे तेही स्पष्ट सांगा आम्हाला. आणि राग जेव्हा येतो, जसं तुम्ही मगाशी पण म्हटलं की काही लोक दमन करतात, तर नक्कीच रागाची काहीतरी एक विशिष्ट अशी पट्टी असणार आहे, तर त्याच्याबद्दल थोडस काहीतरी आम्हाला सांगा.
खूप महत्वाचा प्रश्न आहे. भरपूर लोकांना कळत नाही करायचं तर काय करायचं. भावना तर जागृत होत आहेत त्या क्रोधाच्या, मी त्यांना व्यक्त केलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे, तर काय करायचं काय. जसं आपण स्लाइड मध्ये पाहणार आहोत की ही जी पट्टी आहे, आपल्या भावनांची पट्टी आपण म्हणतो, त्याच्या दोन टोका आहेत. एका टोकाला आपण म्हणतो की क्रोध किंवा अग्रेशन आहे, आणि दुसऱ्या टोकाला आहे सप्रेशन किंवा दमन करणे. तर ही जी दोन्ही टोकं आहे, जसं आपण स्लाइड मध्ये पाहतो आहोत, तर ही दोन्ही टोकं चुकीची आहेत. कारण जेव्हा तुम्ही अग्रेसिव्ह असता आणि चुकीच्या पद्धतीने राग व्यक्त करता, तुम्हाला तर नुकसान होतंच, पण समोरच्या व्यक्तीला पण नुकसान होतं, त्याला पण व्हायब्रेशन चुकीचे जातात, संबंध बिघडतात. ज्या वेळेला तुम्ही सप्रेस करता, स्वतःला दमन करता, त्यावेळेला तुम्हाला तर त्रास होतो, पण समोरच्याचा तो दृष्टिकोन आणखीन पक्का होत जातो की ह्याला बोललं तर हा काही करणार नाही. तर हे दोन्ही चुकीचे आहेत. कारण जेव्हा आपण दमन करतो भावनांचं, तर आम्ही असं पाहिलेलं आहे, ह्याला रिप्रेसिव्ह कोपिंग मेकॅनिझम म्हणतो सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये. आणि हे अजागृतपणे पण दमन होतं काही वेळेला. असं नाही की आपण जाणून बुजून, माझा स्वभावच बनतो, ऑटोमॅटिकली मी माझ्या भावनांना व्यक्त करत नाही, तर त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि जे लोक व्यक्त करतात रागाने, त्यांचा ब्लड प्रेशर वाढतो, त्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. तर दोन्ही चुकीचे आहेत. आम्ही म्हणतो ह्याचा मध्य गाठा, आणि या मध्याला आपण म्हटलेला आहे असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस म्हणजे आपले विचार जर तुमच्यामध्ये भावना उसळत असतील, तर त्याला नियंत्रितपणे तुम्ही मांडा. ह्याला मराठीमध्ये किंवा शब्द आहे स्वानुग्रह. तुम्ही आग्रहाने आपलं मत मांडा, फक्त त्याच्यामध्ये एवढी काळजी घ्या जेणेकरून तुमचा स्वमान आणि समोरच्या व्यक्तीचा समान जाता कामा नये. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा पटत नसेल, तुम्ही ती व्यक्त करा आणि सांगा की बघ बाबा, हे असं नाही, हे असं झालं तर मला आवडेल, किंवा हे असं केलेलं योग्य आहे. पण त्याला तुम्ही आउट ऑफ प्रपोर्शन, तुम्ही म्हणजे परिस्थितीच्या बाहेर एकदम जाऊन एकदम ब्लो करून तुम्ही त्याला व्यक्त नका करू. कंट्रोल रूपामध्ये तुम्ही व्यक्त केला तरीही एनर्जी तुम्ही डिसिपेट करू शकता, आणि तुमच्यावर आणि दुसऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम येणार नाही.
कवी साहेब, तुम्ही सांगितलं की क्रोध एकतर सप्रेस्ड असतो, नाहीतर तो अग्रेसिव्ह असतो, एकतर व्यक्त केला जातो किंवा त्याचं दमन केलं जातं. अशीच काहीतरी परिस्थिती एक लहान मूल आणि त्यांचे पेरेंट्स ह्याच्यामध्ये खूपदा आम्हाला दिसून येतं. तर हे कसं एक्झॅक्टली होत असतं, हे कसं घडत असतं, म्हणजे काय ह्याच्यामध्ये प्रक्रिया, कारण ही खूप मोठी समस्या आहे. खूप शाळेतील मुलं ज्यांच्याकडे आम्ही कित्येकदा जातो काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, तर त्यांचे पेरेंट्स जेव्हा येतात पालक सभेमध्ये, त्यावेळेला हा प्रकार खूपदा आम्हाला कळतो. तर हे काय होत असतं आणि ह्याला ह्याचा रिझल्ट एक दिसतो आम्हाला की मुलं खूप ढ असतात. ही मुलं अभ्यासामध्ये काही विशेष असे खास ऍव्हरेज ज्याला म्हणतो, कधी तर ऍव्हरेजवर असतात, कधी ऍव्हरेजच्या खालीही असतात. तर ह्याच्यामध्ये तुमच्या मानसशास्त्रामध्ये काय एक्झॅक्ट त्याचं स्पष्टीकरण आहे?
भरपूर पॅरेंट्सना, आई वडिलांना वाटतं की जोपर्यंत आपण रागवणार नाही मुलं अभ्यास करणार नाही. तर हे दुष्चक्र असतं, ते कशा प्रकारे काम करलं आपण स्लाइड मध्ये पाहतो आहोत की पॅरेंट्स रागवतात, लहान असतं ते मुल, ते घाबरतं, भीतीने ते पुस्तक घेतं. आता ते घाबरलेलं आहे, भीतीने पुस्तक त्याने घेतलेलं आहे, पण ते त्याच्या डोक्यात काही जात नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी त्याने पुस्तक घेतलेलं आहे. तर लो रिसेप्टिव्ह असते, मेमरी कमी होते. मेमरी कमी झाली की, कारण भीतीमुळे मेमरी कमी झाली, तुमचा परफॉर्मन्स शाळेमध्ये कमी होतो. परफॉर्मन्स कमी झाला की तुमचा स्वमान कमी होतो, सेल्फ रेस्पेक्ट कमी होतो. स्वमान कमी झाला की तुमचे मग बिहेव्हिअरल प्रॉब्लेम चालू होतात, तुमचे वर्तणुकी संबंधी, टीचर बरोबर बोलायला जमत नाही, मित्रांबरोबर बोलत नाही. ते झालं की पुन्हा पॅरेंट्सना त्याचा राग येतो. तर हे एक चक्र आहे. म्हणून आम्ही पॅरेंट्सना म्हणतो की तुम्ही कधीही रागावून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुम्ही जेवढा रागावाल तेवढा तुम्ही त्याला डॅमेज करतात मुलाला. कारण मुलं ही फार संवेदनाक्षम असतात, त्यांना प्रेम हवं असतं. अवास्तव प्रेम नाही मी म्हणत आहे, यथार्थ प्रेम. पण त्यांना तुम्ही प्रेमाने समजवलं तर ते समजू शकतात. पद्धत असते. भरपूर पॅरेंट्सना कदाचित हे कळत नाही की कुठे आपण बॅलन्स ठेवावं. रागावणं सगळे प्रॉब्लेम. एक तुम्ही एक असा दृष्टिकोन ठेवू शकता जेव्हा तुम्ही त्याला जास्त प्रेमही देत नाही आणि रागावतही नाही, पण त्याला तुम्ही समजावून सांगू शकता ही एक कला आहे आणि याची ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. शब्दामध्ये मांडणं लोकांना समजत नाही, म्हणून मी सांगतो की तुम्ही मुलांना समजून घ्या. मागे पण आपण पाहिलं की मुलांना तुम्ही मित्र बना मुलांचे, त्यावेळेला तुम्ही आई वडिलांच्या भूमिकेत राहू नका. स्पेशली जर असे इश्यू असतील तर मुलाशी मैत्री करा आणि त्याला ओपन अप होऊ दे. त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्याला समजावून सांगू दे. पण जर तुम्ही रागावून जर त्याच्याकडून करून घेणार असाल, आमच्याकडे एक केस घडली मला अजूनही आठवते, एक LKG म्हणा लोअर KG असेल विद्यार्थी, काहीतरी शाळेत जायला ती, कारण तिला आईपासून दूर जावं लागायचं, तिला भीती होते कारण वडील फार तापट होते. त्यांनी काय केलं असेल, त्या मुलाला ते मारायला गेले, नुसतं असा हात केला आणि त्याला वाटलं की आता मला मारणार आहे. ती एवढी घाबरली त्या भीतीमध्ये तिचं हार्टच स्टॉप झालं अँड शी डाईड ऑन द स्पॉट. तर असे प्रकार पण घडू शकतात. तर मला फार वाईट वाटलं की एका व्यक्तीच्या भीतीने लहान मुलावर काय परिणाम होऊ शकतो. भीती इज नॉट अ गुड मोटिवेटर. आपण पुन्हा पुन्हा बघतोय, भीतीने तुम्ही कोणालाही प्रेरणा देऊ शकत नाही. मुलं भीतीने अभ्यास करत नाही, लॉंग टर्म रिझल्ट चांगला नसतो. खास करून हल्लीच्या अगोदर असेल असं की छडी लागे छम छम विद्या ही घमघम असं म्हणायचे, पण आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की हल्लीच्या मुलांना तुम्ही समजवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी मित्रत्वाची भावना ठेवली पाहिजे. आणि शिकवण्याची पद्धत पण आम्ही बघितलं की जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवलं, स्टोरीच्या माध्यमातून शिकवलं, खेळता हसता खेळता शिकवलं, तर मुलं चांगल्या प्रकारे ग्रास्प करतात. आणि ह्याच्यावर चित्रपट पण निघालेले आहेत माझ्या मते, तारे जमीन पर चित्रपट निघालेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की काय काय प्रॉब्लेम असू शकतात. तर आपण जम्पिंग टू कन्क्लुजन न करता विद्यार्थ्यांना समजून घेतलं आणि त्यांना बरोबर कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांच्या समस्यांना समजून घेतलं तर हे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात.
डॉक्टर खूप हृदयस्पर्शी असा तुम्ही तो अनुभव सांगितला की मुलगी ऑन द स्पॉट अगदी तिचं अटॅक आला म्हणा किंवा तिथेच हृदयाने कार्य करायला बंद केलं, तर असेही प्रसंग दर्शक हो घडत असतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलात की खूप परिणाम होतात, त्या परिणामासाठी आम्ही तुमच्याकडून नक्कीच पुढे माहिती घेणार आहोत. परंतु आज तुम्ही जी जानकारी आम्हाला माहिती जी दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, ह्या बाबतीत अजून काही तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.